ಶತಂ ಅದ್ವೈತಾಮೃತವರ್ಷಿಣೀ ಭಗವತಿ ಅಷ್ಟಾದಶಾಧ್ಯಾಯಿನೀ ಅಂಬತ್ವಾಂ ಅನುಸಂದಧಾಮಿ ಭಗವತ್ ಗೀತೆ ಭವದ್ವೇಷಿಣೀ ನಮೋಸ್ತು ತೇ ವ್ಯಾಸ ವಿಶಾಲಬುದ್ಧೆ ಪುಲ್ಲಾರವಿಂದಾಯತಪತ್ರನೇತ್ರ ಯೇನ ತ್ವಯಾ ಭಾರತ ತೈಲಪೂರ್ಣಃ ಪ್ರಜ್ವಾಲಿತೋ ಜ್ಞಾನಮಯ ಪ್ರದೀಪಃ ಯಂ ಬ್ರಹ್ಮಾ ವರುಣೇಂದ್ರ ರುದ್ರಮರುತಸ್ತುನ್ವಂತಿ ದಿವ್ಯೈಸ್ತವೈಃ ವೇದೈಸ್ತಾಂಗ ಪದಕ್ರಮೋಪನಿಷದೈಃ ಗಾಯಂತಿ ಯಂ ಸಾಮಗಾಃ ಧ್ಯಾನಾವಸ್ಥಿತ ತದ್ಗತೇನ ಮನಸಾ ಪಶ್ಯಂತಿ ಯಂ ಯೋಗಿನೋ ಯಶ್ಚಾಂತನ್ನ ವಿದು ಸುರಾಸುರಗಣಾಃ ದೇವಾಯ ತಸ್ಮೈ ನಮಃ ಶ್ರೀರಾಮ್ ಕೇವಲಂ ಕರುಣಾಕಾರಂ ಕೈವಲ್ಯಾನಂದದಾಯಕಂ ಸಂಸಾರತಾಪಶಮನಂ ಸಮರ್ಥಂ ಸಮದರ್ಶಿನಂ ಸ್ವಯಂ ಪ್ರಕಾಶಂ ಸಂಸಿದ್ಧಂ ಸ್ವರೂಪಾನಂದ ಸದ್ಗುರುಂ ಪಾವನಂ ಪರಮಂ ಶಾಂತಂ ಪಾವಸೇವಾಸಿನಂ ಭಜೇ ಸೋಹಂ ಸಿದ್ಧಿ ಸುಸಂಪನ್ನೌ ನಾದಸಂಧಾನ ಸಂಸ್ಥಿತಃ ವೀತರಾಗೋ ವಿಶೇಷಶ್ಚ ಶ್ರೀಗುರು ಪಾತು ಮಾಂ ಭವೇ ಜ್ಞಾನೇಶಾಂಗ್ರಿ ಸರೋಜಲುಪ್ತ ಮಧುಪ ಸ್ವಾಮೀ ಸ್ವರೂಪಾಂಕಿತಃ ಸಂತಾನಾನ್ ವಚನಾನುಭೂತಿ ಪಥಿಕ ಸಾಕ್ಷೀ ಸ್ವಯಂ ಕಾಪಡೀ ಗಾರ್ಹಸ್ತೆ ಕಿಲ ಏಕನಾಥ ಸದೃಶೋ ವೃತ್ತೌ ತುಕಾರಾಮವತ್ ಸೋಹಂ ಯೋಗರಥಂ ಕೃತಾರ್ಥಚರಿತಂ ವಂದೇ ಯತಿಂ ಮಾಧವಂ ಸ್ವಾಮೀ ಮಾಧವನಾಥ ವಲ್ಲಭಮಥೋ ವೈರಾಗ್ಯರತ್ನಾಕರಂ ಪ್ರೇಮಾಭಕ್ತಸುಶಾಂತದಾಂತಸುಹೃದಂ ಉತ್ತುಂಗಧಿಂ ವತ್ಸಲಂ ಸೋಹಂ ಬೋಧಶುಚಿತ್ವಪೂರ್ಣಸತತಂ ತೂರ್ಯತ್ವಮಾಸಾಧಿತಂ ವಂದೇ ತ್ವಾಂ ಮಕರಂದನಾಥಯತಿನಂ ರಕ್ಷಸ್ವದೀನಾಂಕಿತಂ ಓಂ ಬೋಲಾ ಜಗದ್ಗುರು ಶ್ರೀ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸ್ವರೂಪಾನಂದ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
ऐसे आघवाची परी प्रवर्तले माझा वैरी, तया पापिया जे मी करी ते आई कपा। ज्यांनी माझ्याशी वैर घेतलं आणि जे माझे आहेत, म्हणजे मी ज्यांच्या ठिकाणी वास करतो, माझी स्वतःची राहण्याची ठिकाणं असणारे असे जणू ते, त्यांचा जे द्वेष करतात, त्यांचं जे वैर करतात, माझं आणि जे माझे आहेत त्यांचं, तया पापिया जे मी करी ते ऐकपा। माझे याचा अर्थ सती आणि सत्पुरुष, दानशील याज्ञिक तपस्वी अलौकिक संन्यासी जे का भक्त हन महात्मे, ये माझी निजांची धामे, निर्वाळली होम धर्मे श्रौतादिकी, तया द्वेषाचे निकाळ कुटे बासटोनी, तिखटे कुबोलांची सदटे सुती कांडे, ऐसे आघवाची परी प्रवर्तले माझा वैरी। सर्व प्रकारांनी माझं वैर करणारे, माझं श्रेष्ठत्व न मानणारे आणि जे शुचिरभूत आहेत संत सज्जन भक्त, यज्ञ याग करणारे सत्पुरुष, यांचा द्वेष करणारे हे देखील, यांचा द्वेष करणारे देखील मी माझाच द्वेष करतात ते असं मानतो, असं समजतो आणि ते माझ्याच वैराला प्रवृत्त झालेले आहेत असं धरून, तया पापिया जे मी करी ते ऐकपा, त्या पापी मंडळींबद्दल मी जे करतो ते सांगतो। तरी मनुष्य देहाचा तागा घेऊन रुसती जे जगा, ते पदवी हिरोनी पैगा ऐसे ठेवी। त्यांची मनुष्यत्वाची पदवी मी काढून घेतो। मनुष्य देहाचा तागा म्हणजे धागा पकडून जे जन्माला आले आणि या सगळ्या जगाचा जणू त्यांनी द्वेष करून उच्छाद मांडला, त्यांची ती मनुष्य देहाची पदवी, मनुष्यत्वाची पदवी मी हिरावून घेतो असं भगवंत म्हणतात। प्रथम म्हणजे त्यांना नरकामध्ये मी धाडतो, जे क्लेश गावींचा उकरडा, ज्या गावांमध्ये, ज्या गावांमध्ये क्लेशच क्लेश भरून राहिलेले आहेत, अशा क्लेशरूपी कचऱ्याचा ढीग उकरडा म्हणजे भवपुरीचा पानवडा, भवनगरीचा जणू पाणवठा, ते तमोयोनी तया मूढा वृत्तीची दे, त्यांना मी तम योनीमध्ये ढकलतो, तामस योनीमध्ये ढकलतो, त्यांच्या कर्मांमुळे ते जातात, ढकलतो याचा अर्थ। हे सगळं गुणकर्म विभागशहा होतं, पण माझ्या सत्तेवर हे होत असतं त्यामुळं मीच ते करतो। मग आहाराचे नि नावे तृणही जेथ नुगवे, ते व्याघ्र वृश्चिक आडवे तैसिये करी। आहार मिळण्यासाठी देखील ज्यांना अतिशय कष्ट पडतील अशा ठिकाणी मी त्यांना सोडतो, अशा ठिकाणी मी त्यांना जन्म देतो। मी सहज सहज पाहत होतो, टीव्ही लावला आणि प्राणी मात्रांची दुनिया कशी असते त्याच्यामध्ये आफ्रिकेच्या वाळवंटामध्ये असणारे वाघ ते दाखवत होते, आफ्रिकेच्या वर आणि आशिया खंडाच्या दरम्यान जे भलमोठं वाळवंट आहे तिथं वाघ असतात आणि त्या वाघांना कशी पायपीट करायला लागते ते दाखवत होते. त्या ठिकाणी एकतर पाणी नसतं, त्या ठिकाणी जो पाणवठा असतो त्या पाणवठ्यावर अशाच ठिकाणी जन्मलेले असे काही प्राणी पाणी पिण्यासाठी म्हणून येतात. पण या वाघांची पंचाईत अशी असते की दिवसा जवळपास 48-50 डिग्री टेम्परेचर जिथं असतं तिथं त्यांना चालणं देखील मुश्किल होतं. त्यांनी असं दाखवलं की ते वाघ दिवसातून जवळपास 35-40-50 किलोमीटर अशी वणवण करत फिरत असतात, तर रात्री पाणवठ्यावर येतात आणि दिवसा भक्ष शोधण्यासाठी त्यांना बाहेरही धड पडता येत नाही. रात्री पाणवठ्यावर येणारे जे इतर प्राणी असतात त्यांना मारण्याचा ते प्रयत्न करतात. अरण्यवासी किंवा वाळवंटात असणारे वाघ ज्ञानेश्वर महाराजांना कसे समजले कोण जाणे. आणि अनेक प्राण्यांची अतिशय हार्डशिप तिथं त्यांनी दाखवली. माझ्या मनात आलं, नुकतंच मी ते पाहिलं, या ओव्याही वाचून ठेवलेल्या होत्या. कोण कुठं जन्माला यावं हे ज्याचं त्याचं भवितव्य असतं. मग आहाराचे नि नावे तृणही जेथं नुगवे, त्या ठिकाणी जे शाकाहारी प्राणी असतात त्यांनाही बरीच वणवण करावी लागते. ते व्याघ्र वृश्चिक आडवे तैसी करी, वाघ विंचू वगैरे असे जन्म त्यांना मी देतो. तेथ क्षुधा दुःखे बहुते, तोडून खाती आपण याते, मरो मरो मागुते होतची असती. का आपुला गरळ जाळी, जाळी ती अंगाची पेंदळी, ते सर्पची करी बिळी निरुंधला. आपल्या स्वतःचाच जो गरळ असतो, थुंका असतो किंवा विष असतं सापाच्या स्वतःच्याच मुखामध्ये, त्याच्या दाहानी त्याची स्वतःचीच त्वचा पळून निघते. अशा बिळात वास करणाऱ्या, स्वतःला बिळात कोंडून ज्याला घ्यावं लागतं, अशा सर्पाचा जन्म मी त्याला देतो. परी घेतला श्वासू घापे, येतुले नही मापे, विसावा तया नाटोपे दुर्जनासी. जो श्वास घेतलेला आहे तो सुखानी शांतपणानी सोडायला देखील सवड मिळत नाही, अशा अस्वस्थतेमध्ये मी त्यांना ठेवतो. हे व्याघ्र सिंह वृश्चिक सर्प हे दाखले आहेत, पण यांचं जीवन, यांच्या जीवनातल्या अडचणी, यांना ज्या ठिकाणी जन्म येतो तो जन्म हे इतकं कठीण मी त्यांना देतो की घेतलेला श्वास शांतपणाने सोडण्याची फुरसत देखील त्यांना जन्मात मिळणं कठीण असं मी त्यांच्याबाबत करून ठेवतो. ऐसे कल्पांची या कोडी, गणिता ही संख्या थोडी, तेतुला वेळू न काढी क्लेशवनी तया. आणि असे किती जन्म त्यांचे जात असतील कोण जाणे. गणित करायचं झालं तरी देखील गणितात मावणार नाही, इतका काळ लोटतो, पण मी त्या ठिकाणाहून त्यांना बाहेर काढतच नाही असं भगवंत म्हणतात. कारण त्या त्या जन्मात किंवा तशा तशा वर्तनानी ते अधिक अधिक अधम होत जातात, त्यांना काही पर्यायच राहत नाही, त्यांचा पुढचा जन्मही तसाच अधम असाच होत राहतो. तरी तयासी जेथ जाणे तेथीचे हे पहिले पेणे. पण मुळात मला त्यांना ज्या ठिकाणी घालवायचं असतं ते ज्या ठिकाणी जाणार असतात त्या ठिकाणी जाण्याकरता असणारा हा पहिला मुक्काम समजा असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणजे पुढे तर अजून खडतर आहे. जसे जसे जन्म जातील तसं त्यांचं जीवन अधिक अधिक कठीण खडतर असं निश्चित होत जातं. ते पावन येरे दारुणे न होती दुःखे. मग ते अंतिम स्थान जेव्हा खऱ्या दुःखाचं त्यांना प्राप्त होतं त्या ठिकाणी पोचल्यावर त्यांना दारुण दुःख होणार नाही का, ते दारुण दुःखात सापडणार नाहीत का असं ज्ञानेश्वर महाराज विचारतात. याचं उत्तर सापडतील असं आहे बरं का. तानहम द्विषत क्रूरान संसारेषु नराधमान क्षिपामी अजस्त्र अशुभान आशुरीश्वेव योनिषु. याच्यावर केलेलं ज्ञानेश्वर महाराजांनी हे व्याख्यान आहे. आसुरीन योनिमा पन्ना मूढा जन्मनी जन्मनी माम अप्राप्यैव कौन्तेय ततो यांति अधमाम गतिम. पुढचा श्लोक विसावा श्लोक. अशा प्रकारे प्रत्येक जन्मामध्ये अधिकाधिक वाईट प्रवृत्ती प्राप्त होत होत आसुरीन योनिम आपन्ना मूढा जन्मनी जन्मनी प्रत्येक जन्मामध्ये ते अधिकाधिक मूढ होत जातात, अधिकाधिक दुष्ट होत जातात, अधिकाधिक स्वार्थी होत जातात, अधिकाधिक क्रूर कर्मा होत जातात. अशा प्रकारे माझ्याकडे न येता माम अप्राप्यैव व कौन्तेय माझ्याकडे हे कधीच येऊ शकत नाहीत. माझ्याकडे न येतात ततो यांती अधमाम गतिम. उलट ते अधम अधिक अधम अशा गतीला प्राप्त होतात. खरं म्हणजे ईश्वर भक्ती न मिळणं जीवनामध्ये ही अधम गतीच आहे. आणि मग त्या जन्मामध्ये स्वार्थैक्य भावनेनी कर्म करणं आणि त्या कर्माचे साद पडसाद या न्यायानी ध्वनी प्रतिध्वनी न्यायानी परिणाम सतत भोगत राहणं हेच त्यांच्या नशिबात येतं. त्यांना सत्संग मिळत नाही हेच त्यांचं दुर्भाग्य असतं. त्यांच्या कानावर शास्त्रवचन पडत नाही हेच त्यांचं दुर्भाग्य असतं. त्यांना आहे त्या जीवनामध्ये आणि भोगामध्येच सुख वाटत राहतं हे त्यांचं दुर्भाग्य असतं. ते दुर्भाग्य त्यांना अधिकाधिक दुर्भाग्याकडे घेऊन जातं. आणि मग ज्यांना संत संगती देखील नाही त्यांना सद्गुरू संगती कशी लाभेल. ते सद्गुरू संगतीपासून तर अतिशय पारखे होतात. संतांची ये गावी प्रेमाचा सुकाळ हे त्यांना कसं कळणार. नाही तळमळ दुःख लेश त्याच्याऐवजी त्यांना दुःखाच्याच गावामध्ये सतत सतत त्यांचा जन्म होत राहतो. त्यांचे कान दुःखाची कहाणीच ऐकत राहतात. त्यांची इंद्रिय जेणेकरून दुःख प्राप्त होईल अशाच गोष्टीमध्ये मशगूल होऊन राहतात. आणि हे सर्व ते सुख होण्यासाठी करत असतात. त्यांच्या कल्पनेप्रमाणे यशस्वी जीवन जगण्यासाठीच ते करत असतात. पण मार्ग चुकल्यानंतर दुसऱ्याच रस्त्यांनी चाललेला असताना कधी इप्सित स्थळ येऊ शकतं का, तसं ते येऊ शकत नाही. असं असल्यामुळं त्यांना त्यांचा नेहमीच गोंधळ होतो. ते मूढ अवस्थेत जन्म घेतात आणि त्या अवस्थेतल्या कर्मांनी अधिक मूढता प्राप्त करतात. त्यांना तसाच मृत्यू येतो. त्या मृत्यूच्या उपरांत ते पूर्वप्रेरणेनीच कर्म करतात. पूर्वजन्मीची प्रेरणा या जन्मी प्राप्त होते आणि त्या प्रेरणेनी त्यांची पुढची कर्म घडायला सुरुवात होते. आणि असं जन्म जन्म त्यांच्याबद्दल चालत राहतं. ते अधोगतीच्या वाटेकडे जातात आणि त्या वाटेकडे जाता जाता त्यांना उर्जित अवस्था कधीच येत नाही असं भगवंत म्हणतात. याच्यावर वेगवेगळ्या गीतेच्या टीकाकारांनी जे अर्थ लिहिलेले आहेत त्याच्यात विनोबांनी असं म्हटलेलं आहे की मुळातच जीव ईश्वराचा अंश असल्यामुळं अधिकाधिक दुःख या जीवनामध्ये प्राप्त होईल हे सांगण्याकरता हा श्लोक आहे. त्याला जेव्हा पश्चाताप होईल कृतकर्मांचा, जी दारुण दुःख जन्म जन्म तो भोगत राहील त्या दुःखातून बाहेर येण्याची त्याला इच्छा होईल तेव्हा त्याची त्याच्यातून सुटका होईल. आणि अशी सुटका झाल्याचं दिसतं, जसं वाल्ह्याची सुटका झाली. पण सहजासहजी याच्यातून सुटका होणं कठीण आहे असं त्याचा अर्थ घ्यायचा असं विनोबा म्हणतात. लक्षणींनी हे अर्थ घ्यायचे, अनेक जन्माचा ताप आठवून भोगून त्यांच्या चित्तामध्ये जर अनुताप निर्माण झाला आणि भक्तीची भावना निर्माण झाली तर त्यांनाही गती आहे, त्यांनाही ऊर्ध्व गती आहे. पण सांप्रत जो विषय चाललेला आहे त्या विषयाच्या दृष्टीने हा श्लोक अतिशय खरा आहे. आसुरीं योनिमा पन्ना मूढा जन्मनी जन्मनी, प्रत्येक जन्मामध्ये त्यांना तेच तेच प्राप्त होतं. अशा प्रकारे माझ्याकडे न येता ते अधिक अधिक अधम अशा गतीला जाऊन पोहोचतात. आपण एक 2-5 मिनिटं शांत बसू. हरि 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 स्वामी जी हरि हरि। प्रत्येक जन्म हा स्वतंत्र नसून शास्त्राचा सांगण्याप्रमाणे प्रत्येक जन्म हा कर्मातूनच घडत असतो। आपण आज जी कर्म करतो त्या कर्मांचा बाह्य परिणाम असतो। बाह्य परिणाम पैसा, मान मरातब, गाडी घोडा, जमीन जुमला किंवा पैशाची हानी, मानाची हानी, नुकसान होणं, अशा पद्धतीने बाह्य फळ प्राप्त होतं। ते दृश्य असतं आणि कर्म केलं बाह्य फळ प्राप्त झालं की गोष्ट संपते। कर्माचा जसा बाह्य परिणाम सांगितलेला आहे तसा कर्माचा एक अंतर परिणाम सांगितलेला आहे। मी कर्म करतो त्याचा माझ्या चित्तावर परिणाम होतो, त्याचा माझ्या मनावर परिणाम होतो। करता त्याच्यातून सुटू शकत नाही, माझ्या बुद्धीवर परिणाम होतो, माझ्या मनावर अंतःकरणावर परिणाम होतो। माझी जर कर्म सत्कर्म असतील तर माझ्या मनावर त्याचा परिणाम होतो, अंतःकरणावर बुद्धीवर त्याचा परिणाम होतो आणि माझी जी दुष्कर्म असतात त्याचाही माझ्या अंतःकरणावर परिणाम होतो, मनावर परिणाम होतो। हा जो परिणाम आहे याच्यातून माझी निर्णय शक्ती बनते, याच्यातून माझा स्वभाव बनतो, याच्यातून माझी प्रकृती बनते। माझी प्रकृती सात्विक की राजस का तामस का सात्विक राजस, तामस राजस का शुद्ध सात्विक, हे केवळ माझ्या कर्मांमुळे ठरतं। का तामस आणि केवळ तामस, राजस आणि केवळ राजस, माझ्या कर्मांमुळे माझ्या अंतर्मनावर अंतर्व्यक्तीवर परिणाम होतो आणि त्या परिणामांना मी कधीही चुकवू शकत नाही। जसं कर्माचं बाह्य फळ हे मिळणारच, चेंडू जमिनीवर आपटला की जसं उसळी मारून वर येणार तसं बाह्य फळ काही ना काही मिळेलच, तसं मला अंतरफळ देखील मिळतं। माझ्या कर्मांनीच माझं मन तयार होतं, माझा स्वभाव, माझी प्रकृती तयार होते आणि ही प्रकृती माझ्या पुढच्या कर्मांमध्ये प्रभाव दाखवते। माझी निर्णय शक्ती, माझी कर्म, कर्म प्रवृत्ती, माझा लोभ, माझा मत्सर, माझी सात्विकता, माझी ईश्वर भावना ही माझ्या अंतर व्यक्तीवर अवलंबून राहते, माझ्या स्वभावावर अवलंबून राहते। अशा रीतीने मनुष्याचं जीवन हे घडत असतं, कर्मातूनच घडत असतं, कर्मातून अंतर प्रकृती घडते। याचा जीवावर परिणाम होतो, म्हणजे देह मन बुद्धी ज्या मीला जीवात्म्याला मिळालेला आहे त्याच्यावर अंततः हे संस्कार होतात। आणि जेव्हा कोणी एखादा देह ठेवतो तेव्हा हे संस्कार घेऊन तो पुढे जातो आणि हे संस्कार त्याला पुढच्या जन्मामध्ये प्राप्त होतात। म्हणून आपलीच दोन मुलं असली तर त्यांची निर्णय शक्ती वेगळी असते, त्यांच्या ठिकाणी असणारी तितिक्षा वेगळी असते, त्यांची बुद्धिमत्ताही निराळी असते, त्यांच्या आवडीनिवडी निराळ्या असतात। याचं कारण पूर्वाभ्यास त्यांना या जन्मामध्ये देखील प्राप्त होतो, आपल्यालाही प्राप्त होतो, प्रत्येकाला प्राप्त होतो। याला कर्माचा विपाक असं म्हणतात आणि हे कर्मचक्र इतकं अव्याहत चालू राहतं की याच्यातून मोक्ष प्राप्त झाल्याखेरीज म्हणजेच प्रकृती म्हणजे मी नाही, मी सच्चिदानंद स्वरूप आहे, मला जन्म मरण नाही, मी प्रकृती धर्मा नाही असा बोध होईपर्यंत प्रकृतीतच वर्तन चालू राहतं। कर्माचा जो विपाक आहे तो विपाक जात जाती आयुष्य आणि भोग असा तीन प्रकारचा मुख्यतः सांगितला जातो। जात म्हणजे पूर्वीच्या काळी चातुर्वर्ण व्यवस्था जेव्हा होती तर तेव्हा त्या जात या शब्दाला विशिष्ट अर्थ होता, पण तसं म्हटलं तर जात म्हणजे प्रवृत्ती हा जास्त चांगला अर्थ आहे। त्याची प्रवृत्ती क्षात्र आहे का सेवेची आहे का ज्ञानाची आहे का लढाऊ आहे, त्याची प्रवृत्ती काय आहे, ही जी प्रवृत्ती मिळते कोणालाही ती जन्मांच्या मागच्या जन्माच्या कर्मातून मिळालेली असते। म्हणून जन्माने जर ब्राह्मण असेल तर तो योद्धा नसेल असं नाही, त्याच्याकडे ती प्रवृत्ती चालत आलेली असते आणि त्याला ती मिळते। तसं आयुष्य हा देखील एक विपाक सांगितलेला आहे, कधी कधी कंटाळा येईल एवढं आयुष्य एखाद्याला प्राप्त होतं, त्याला काही इलाज नाही। ज्योतिषशास्त्रात तर असं धरलं जातं की सगळी चांगली लक्षणं असली तरी देखील आयुष्य पाहावं, विवाह करताना देखील असं समजलं जातं की त्याचं आयुष्य पाहावं, बाकी तो पैसे चांगले मिळवेल, त्याच्यापाशी कलागुण आहेत, पण त्याचं आयुष्य अल्प असेल तर काय करणार। राजपुत्र म्हणून जन्माला आला आणि बालवयात गेला हा एक विशिष्ट विपाक आहे। तसंच भोग, तुम्हाला तुमच्या वाट्याला येणारे जे भोग आहेत ते कसे असावेत कोणते असावेत हे देखील विपाकामुळे ठरतं। स्थूलतः जातीय आयुष्य आणि भोग हा विपाक आहे, हा विपाक देखील अंततः तुम्हालाच घडवतो, तुमच्या अंतर्व्यक्तीला घडवतो आणि तुमच्या अंतर्व्यक्तीला घडवत असताना दिवसेंदिवस साधू हा अधिक साधूतेकडे प्रवास करतो, असाधू हा अधिक असाधूतेकडे प्रवास करतो, तो दुर्जन होतो, पुढे तो दानव होतो। दानव ही पदवी आहे, तशा प्रकारची कोणी शिंग असणारे आणि अकराळ विकराळ असे कोणी जन्माला येत नाहीत, ही प्रवृत्ती आहे। मनुष्य मनुष्यत्व ही प्रवृत्ती आहे, ती प्रवृत्ती देखील कठीण असे काही असतात त्यांना असुरी किंवा दानवी प्रवृत्तीचे असं म्हणतात। म्हणून मनुष्य ही देखील पदवीच आहे, प्राण्याला मिळालेली, विशिष्ट प्राण्याला मिळालेली, त्यांनी प्रथम मनुष्य तर व्हायला पाहिजे आणि त्याच्या कर्मांप्रमाणे तो देव देखील होऊ शकतो। देव ही देखील पदवीच आहे। आणि याच्यातून सुटकेचा मार्ग जवळपास नाही, याचं कारण तुम्हालाही लक्षात आलं असेल की विशिष्ट प्रसंगी जेव्हा मतभेद होतात तेव्हा कितीही आर्ग्युमेंट झाली तरी देखील ती व्यक्ती शांत बसली आणि दुसऱ्या दिवशी तिला आपलंच खरं वाटायला लागतं, आपण म्हणत होतो तेच खरं असं त्याला वाटायला लागतं। तो बदलत नाही, त्याच्या प्रकृतीचा जो अंतर्निर्णय असतो तो अंतर्निर्णय सहसा बदलत नाही, हा साधनेनी बदलू शकतो। जर प्रकृतीकडे अलिप्तपणे कोणी पाहत असेल, पाहायला शिकत असेल तर बदलतो। आपल्या मनात येतं ते खरं नाही असं कधी कोणाला वाटलंय? परत परत विचार करून आपल्याला जे वाटतं तेच बरोबर अशा निष्कर्षाला व्यक्ती येते, याचं कारण विशिष्ट परंपरेतून निर्णय घेण्याची सवय झालेली असते आणि हे जर बदलायचं असेल तर कोणी जो नाम घेतो, जो ध्यानाला बसतो, जो प्रकृतीपासून वेगळा मी असं पाहण्याचा स्वतःला प्रयत्न करतो, तो जरा मनाकडं, मनाच्या विचारांकडं, तर्काकडं, तर्कबुद्धीकडं वेगळेपणाने पाहायला शिकतो. आमुचा प्रकृती पहिलीकडील भावो जरी कल्पने वीण लागसी पाहो. मी विश्व माझ्या कल्पनेतून पाहतो, तुम्ही देखील तुमच्या कल्पनेतून विश्व पाहता. हे कल्पनेतून पाहिलं जाणारं विश्व हे नॉर्मल 6x6 अशी साईट नाहीये, तर त्याच्यात काही एक दूषितता आहे. ती दूषितता माझ्या मनाची आहे, माझ्या अंतःकरणाची आहे, माझ्या बुद्धीची आहे. आणि या दूषिततेमुळं माझे निर्णय हे जसे असतात तसे यांचे निर्णय नसतात, त्याप्रकारे दुसऱ्या कोणाचे निर्णय नसतात. आपण जर इथं 10 जण असू तर 10 जणांचे 10 निष्कर्ष असू शकतात आणि प्रत्येकाचा हा प्रवास तसाच चालू राहतो. म्हणून कर्माच्या कचाट्यातून सुटणं हे महामुश्किल समजलं जातं. लोकमान्य म्हणतात की चरकामध्ये घातलेल्या वस्तूला जसं मागं येण्याची सोय नाही, त्याला पुढंच जावं लागतं, तसं कर्म कचाट्यात सापडलेले आपण ज्या प्रकारची कर्म करतो आणि ज्या प्रकारचं मन कमावतो, बुद्धी कमावतो, अंतर्व्यक्ती कमावतो, त्याच्यातून वेगळं काही घडायची कोणतीच शक्यता नसते. त्याच प्रवासातून आपल्याला पुढे जावं लागतं. म्हणून भगवंत म्हणतात की आसुरीम योनिमा पन्ना मुढा जन्मनी जन्मनी. आसुरी योनी तर त्यांना प्राप्त होते, मूढतेमुळे प्राप्त होते, पण जन्म जन्म त्यांना तीच योनी प्राप्त होते. माझ्याकडे येण्याचा तर प्रश्नच नसतो. माम अप्राप्यैव कौन्तेय ततो यांती अधमान गतीम. उलट अधिक अधिक अधम गतीला ते जातात. आणि ही मोठी शोकांतिका आहे किंवा काळजीची गोष्ट आहे. आणि कर्मविपाकाच्या नियमाप्रमाणे मग कोणीच मुक्त व्हायला नको आहे, कारण ज्ञान घेऊनच जन्माला यायला पाहिजे जर ज्ञानी पुरुषासारखं जीवन. कारण मनुष्य म्हणजे त्याची जी कर्म आहेत ती कर्म काही चांगली काही वाईट काही मध्यम मिश्र फळ देणारी अशी असणारच. ईश्वराबद्दल सांगत असताना ईश्वर हा क्लेश कर्म विपाक आशय याच्यापासून अपरामृष्ट असतो असं सांगितलेलं आहे. जे अस्मिता अविद्या राग द्वेष अभिनिवेश याच्या खेरीज कसं जीवन असणार, हे 5 क्लेश सांगितलेले आहेत. आणि या क्लेशांनी प्रत्येकाचं जीवन युक्त असणार, त्याला कामना असणार, त्याला द्वेष असणार, त्याला अभिनिवेश असणार, त्याला आपण कोणीतरी आहोत असं वाटत असणार आणि त्याच्या ठिकाणी मुळात अज्ञान असणं आवश्यक आहे. अज्ञानापोटीच अविद्या अस्मिता राग द्वेष आणि अभिनिवेश अशा प्रकारचे 5 क्लेश कोणालाही उपजतच प्राप्त होतात. त्याची कर्म देखील म्हणून काही चांगली काही वाईट काही मध्यम किंवा मिश्र अशीच असायची. त्याप्रमाणेच त्याचा कर्मविपाक असायचा, त्याचं आयुष्य भोग ज्ञाती ही तशीच असायची. आणि त्याला मिळणारा जो आशय असतो म्हणजे चित्तामध्ये ज्या प्रसुप्त वासना असतात, आपल्या चित्तामध्ये ज्या वासना आहेत त्या सगळ्या वासनांची आपल्याला माहिती नाहीये. योग्य वेळेला त्या निर्माण होतात. अगदी लहान मूल आहे ते किती निरागस असतं, आपण म्हणतो काय निरागस, म्हणजे देवाचंच रूप. कारण त्यांच्या ठिकाणी देखील आपल्यासारख्या सगळ्या वासना आहेत आणि त्या प्रसुप्त आहेत. त्याचा आशय त्यांच्या ठिकाणी आहे, तो आता प्रगट झालेला नाही एवढंच. आणि याच्यातून जीवन पुढे जात असताना मागे येण्याची कोणती सोयच नाही. अशा वेळेला लोकमान्य असं म्हणतात की फक्त एवढी एक प्रकृती ही एकच गोष्ट जर असती आपल्या जीवनात तर आपण कधीच मुक्त झालो नसतो. पण ही प्रकृती ज्याला लाभलेली आहे असा अविनाशी अक्षर पुरुष ज्याला म्हणतात त्याला ही प्रकृती लाभलेली आहे जो मुळातच मुक्त आहे. पण तो बंधनात सापडलेला आहे या सगळ्यांचं ओझं डोक्यावर घेऊन. असं असल्यामुळं पुरुषाला किंवा जीवाला आत्मस्वातंत्र्य नावाची अजून एक गोष्ट आहे. असं असल्यामुळं त्याला पश्चाताप होतो. कुकर्मांचा जर पश्चाताप झाला तर पश्चातापेनं शुद्ध ती, मग उलट चक्र फिरायला सुरुवात होते. तसंच काही कर्म जी उत्तम केलेली असतात सज्जनांना मान्य अशा कर्मांचा देखील विपाक आहे, त्याचीही फळं आहेत. म्हणून जर पश्चाताप झाला तर जी चांगली कर्म घडलेली आहेत त्यामुळे तुम्ही कोणीही पूर्ण दानव नसतो, कोणीही पूर्ण देव नसतो. प्रत्येकाच्या ठिकाणी एक राक्षस दडलेला आहे, प्रत्येकाच्या ठिकाणी एक ईश्वर दडलेला आहे. जर दैवगत्या पश्चाताप झाल्यामुळं, अनुताप झाल्यामुळं जर हे चक्र उलट फिरलं तर प्रकृतीतच असणारे याला अनुकूल असे घटक त्याला साथ द्यायला सुरुवात करतात आणि मग तो शास्त्रामध्ये डोकावतो, तो त्याच्या अशांतीची कारणं शोधून काढतो, त्याला आपल्या जीवनाबद्दल पश्चाताप वाटायला लागतो. आणि असं ज्याच्याबाबत होतं तो कालांतराने मुक्त होतो. म्हणून इथं जे म्हटलेलं आहे की मला माझ्याकडे न येता त्याला अधमगती प्राप्त होते, या चक्राला कुठंतरी कालांतराने ब्रेक लागण्याची शक्यता आहे. हे चक्र कालांतराने थांबण्याची शक्यता आहे आणि ते उलटं देखील फिरण्याची शक्यता आहे, प्रोव्हाइडेड त्या जीवाला आतून त्रास झाला पाहिजे, कृतकर्मांचा त्रास झाला पाहिजे, आपल्याकडून संत निंदा घडली, आपण कर्मात अडकून पडलो, स्वजन जन धनाचा व्यर्थम्या लोभ केला असं त्याला कुठेतरी वाटलं पाहिजे. अशा वेळेला मात्र हे चक्र उलटं फिरू शकतं. सांप्रत मात्र विषय पुढे नेताना भगवंत असं सांगतात की तो अधिक अधिक अधम अशा गतीला प्राप्त होतो. हा ठायवरी संपत्ती ते आसुरी अधोगती अवधारी जोडिली तीही. ही जी सगळी संपत्ती त्याची असते आसुरी संपत्ती ती त्याला अधोगतीला घेऊन जाते. पाठी व्याघ्रादी तामसा योनी तो अळूमाळू ऐसा देहाधाराचा उसासा आथी जोही बऱ्याच होव्यात तोही मी वोल्हावा हिरे मग तमची होती एकसरे जेथ गेले अंधारे काळवंडैजे जयांची पापा चिळसी नरक घेती विवसी शीण जाय मूर्छी सिणे जेणे मळू जेणे मैळे तापू जेणे पोळे तयाचे नि नावे सळे महाभय पापा जयाचा कंटाळा उपजे अमंगळ अमंगळा विटाळू ही विटाळा बिहे जया. काय पुढच्या वेळेला आपण बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत. तो सत कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम् ओम शांति शांति शांति।